नमस्कार, मी सुधीर बाळकृष्ण महाजनी. तर या कथेच्या मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे वाल्मिकी ऋषींच्या मुखातून एक श्लोक बाहेर पडला, ज्या वेळेला त्यांनी निषादानी क्रौंच पक्षाला विद्ध केलेलं पाहिलं तेव्हा निषाद विद्धांड जजर्शनोत्थ श्लोकत्वमापाद्यतयस्य श्लोकः. वाल्मिकी ऋषींनी त्यानंतर रामायणाची रचना केली. या रामायणामध्ये 24,000 श्लोक आहेत. रामायणाचं वैशिष्ट्य असं की रामायण हे प्रथम सांगितलं गेलं आणि नंतर घडलं. चला आता आपण रामायण ऐकूया. सरयू नदीच्या तीरावर अयोध्या नावाची एक नगरी होती. या नगरीची स्थापना साक्षात वैवस्वत मनुनी केलेली होती. ब्रह्माचा पुत्र मरीची, मरीचीचा पुत्र कश्यप, कश्यपचा पुत्र विवस्वान आणि विवस्वानचा पुत्र वैवस्वत मनू. ही अयोध्या नगरी अतिशय सुंदर आणि संपन्न होती. यामध्ये रस्त्यांवर नेहमी जलसिंचन केलेले असे. या नगरीमध्ये उंच वृक्ष होते, फुलाफळांनी बहरलेल्या बागा होत्या आणि अतिशय समाधानी आणि सुखी अशी असे प्रजाजन होते. अशा या नगरीमध्ये दशरथ नावाचा राजा राज्य करत होता. विवस्वत मनूचा पुत्र दिलीप, दिलीपचा पुत्र रघु, रघुचा अज आणि अजचा पुत्र दशरथ. हा रघुवंश म्हणजे वैवस्वत मनूपासून झालेला म्हणून हा सूर्यवंश, त्याच्यातील हा दशरथ राजा. हे रघुवंशातील राजे कसे होते? जन्मापासून शुद्ध वर्तन असणारे, फळ मिळेपर्यंत कार्य करणारे, अयोध्येपासून ते थेट समुद्राच्या तीरापर्यंत असलेल्या पृथ्वीवर साम्राज्य असणारे आणि ज्यांचा रथाचा मार्ग स्वर्गापर्यंत पोचलेला आहे, असे हे रघुवंशातले राजे. त्यातील एक राजा दशरथ. या दशरथाला 3 राण्या होत्या. थोरली कौसल्या ही कोशल देशच्या सुकुशल राजाची कन्या, दुसरी सुमित्रा ती काशी नरेश त्याची कन्या आणि तिसरी कैकेयी जी कैकेय देशाच्या अश्वपती राजाची कन्या. अशा ह्या दशरथाच्या 3 भार्या होत्या. एकदा काय झालं की दशरथ राजा संभासुराशी युद्ध करण्यासाठी म्हणून युद्धावर गेला. संभासूर हा इंद्राचा सुद्धा शत्रू होता आणि कैकेयी ही युद्धकलेमध्ये निपुण होती, युद्धामध्ये निपुण होती, त्यामुळे ती पण त्याच्याबरोबर गेली होती. आणि असं झालं की ऐन रणधुमाळीमध्ये दशरथाचा रथ एका बाजूला कलंडला. कैकेयीने त्वरित पाहिलं तर रथाचं चाक आसातून निखळत होतं. ताबडतोब प्रसंगावधान राखून कैकेयीने आपला हात त्या आसामध्ये घातला आणि दशरथाच्या रथाच्या चाकाला आधार दिला. त्यामुळे रथ पडता पडता वाचला आणि त्या युद्धामध्ये दशरथाचे प्राण वाचले आणि त्याचा विजय झाला. त्यामुळे दशरथ कैकेयीवर इतका प्रसन्न झाला की त्यांनी तिला सांगितलं की राणी, माझ्याकडून तू 1 नाही तर 2 वर घे, तुला जे हवं आहे ते आत्ता मागून घे, मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न आहे, तू माझे ऐन रणधुमाळीमध्ये प्राण वाचवलेस. तेव्हा कैकेयी म्हणाले की महाराज, मला आत्ता काही नको, पण हे वर तुमच्याकडे असेच राहू देत, पुढे ज्या वेळेला योग्य वेळ येईल त्यावेळेला मी हे वर तुमच्याकडून मागून घेईन. कालांतराने दशरथ राजाचं राज्य चालू असताना एकदा दशरथ राजा मृगया करण्यासाठी म्हणून गेला. श्वापदाचा शोध घेत होता, श्वापद काही सापडत नव्हतं. एवढ्यामध्ये त्याला दुरून बुडबुड 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 असे पाण्यामध्ये जणू काही कुठलं तरी जनावर कुठलं तरी श्वापत पाणी पीत आहे अशा स्वरूपाचा आवाज त्यांनी ऐकला. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिलं आणि आपला शब्दवेधी बाण धनुष्याला जोडला आणि सोडला. दुसऱ्याच क्षणाला माते तात मी मेलो मेलो अशी आर्त किंकाळी त्याला ऐकू आली. दशरथ राजाच्या हृदयात धस्स झालं. तो आपल्या रथातून खाली उतरला आणि धावत धावत आवाजाच्या दिशेने गेला तर त्याला जलाशयाच्या काठाशी एक मुनिपुत्र दिसला. त्याच्या छातीमध्ये दशरथाचा बाण घुसला होता आणि तो अतिशय दुःखी विव्वल होऊन त्या ठिकाणी पडला होता. दशरथ राजा त्याच्याजवळ गेला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की महाराज, आता तुम्ही क्षणाचाही विलंब न करता माझे वृद्ध आणि अंध आईवडील जवळच एका वृक्षाच्या खाली बसले आहेत, त्यांना हा पाण्याने भरलेला घट द्या आणि त्यांची तहान शांत करा आणि मग त्यांना माझ्या मृत्यूचं वृत्त सांगा. मी त्यांना घेऊन तीर्थयात्रेला निघालो होतो. एका कावडीमध्ये त्यांना मी घेतलं होतं आणि त्यांना तहान लागली म्हणून मी या ठिकाणी पाणी घेण्यासाठी म्हणून आलो असताना आपल्या हातून माझा असा आता मृत्यू होत आहे. दशरथाला अतिशय वाईट वाटलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो ताबडतोब पाण्याने भरलेला घट घेऊन त्यांनी जवळपास गेला आणि एका वृक्षाखाली त्यांनी त्या मुनिपुत्राच्या मातापित्यांना पाहिलं. दोघंही अंध होते आणि त्याच्या दशरथाच्या पावलाची चाहूल लागल्यानंतर ते म्हणाले, का रे बाळा एवढा वेळ लागला. त्यावेळेला दशरथ त्यांच्या जवळ गेला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आधी हे पाणी प्या. तेव्हा त्यांनी हा अपरिचित आवाज कोणाचा आहे म्हणून त्यांना शंका आली आणि त्यांनी विचारलं की नाही तुम्ही कोण आहात, आमचा पुत्र कुठे आहे. त्यावेळेला दशरथाने त्यांना सर्व हकीकत सांगितली की माझ्या हातून त्याचा आपल्या पुत्राचा कसा मृत्यू झाला. त्याबरोबर त्या मुनिपुत्राच्या वडिलांना फार वाईट वाटलं. त्या मुनीला फार वाईट वाटलं आणि त्यांनी दशरथाला शाप दिला की ज्याप्रमाणे आम्ही आता पुत्र करून मरणार आहोत त्याचप्रमाणे एक दिवस तुलाही पुत्रशोकांनी मृत्यू येईल. असा शाप देऊन तो मुनी आणि त्याची पत्नी हे दोघेही त्या ठिकाणी मृत्यू पावले आणि नंतर तिघांचाही अग्निसंस्कार करून खिन्न मनाने दशरथ राजा आपल्या राजवाड्यात आपल्या राजप्रसादामध्ये परत आला. परत आल्यानंतर त्यांनी ही सर्व हकीकत वसिष्ठ मुनींना सांगितली. त्यावेळेला वसिष्ठ मुनींनी त्याचं सांत्वन केलं आणि ते म्हणाले की हे विधिलिखित होतं, पण हे राजा तू उदास होऊ नको. तू हे लक्षात घे की तुला आत्तापर्यंत संतान नव्हतं आणि ह्या शापामुळेच असं दिसतंय की तुला आता संतान होईल, त्यामुळे तू आता शोक करू नको, आता तू पुढच्या तयारीला लाग. असं दशरथाला त्यांनी सांगितलं आणि त्यांनी मग पुढे पुत्रकामेशी यज्ञ करण्याचं ठरवलं. नमस्कार, धन्यवाद.